प्रकरण 30, आत्मा परिणाम शून्य सतत आणि स्वयंभू। जगातील कुठलीच गोष्ट अशी नाही की जिच्यावर दुसऱ्या वस्तूचा परिणाम होत नाही। कठीण दगड देखील पाण्याने झिजतो, पोलादाचे देखील घणांनी वाकवून पत्रे दाहक उष्णतेवरही मात करता येते आणि लाकूड कितीही टणक असलं तरी करवतीने कापलं जातं। कापल्यावर तर सगळ्यांचेच परिणाम होत असतात, थंडी असो, ऊन असो, वारा पाऊस असो, किडामुंगीचं चावणं असो, जनावरांचं हुंदडणं असो, इतरांचं बोलणं असो किंवा आपल्याच मनातील संघर्ष असो, असे आपण परिणामक्षम आहोत। पण आपण आहोत म्हणजे काय? आपला देह आहे। सर्व प्रकारचे परिणाम निश्चितच होतात, परंतु ते देहावर होतात। या देहाला चालवणारा जो आत्मा, तो मात्र परिणामाचा केवळ साक्षी आहे। परिणामाकडे पाहणारा आहे, मात्र परिणामापासून अलिप्त आहे। आत्मा मोठा किमयागार आहे, तोच सर्वत्र भरून आहे, परंतु शक्तिरूपाने असल्यामुळे कुठेच त्याचा प्रत्यय येत नाही। शरीरात देखील शिवरूपाने तथा जीवरूपाने तोच भरून आहे, परंतु दूध आणि पाण्यासारखा तो इतका एकरस झाला आहे की त्याला कुठे आणि कसं वेगळं करावं हे समजत नाही। असे असूनही तो वेगळा आहे हे मात्र निश्चित, कारण विचारांनी, नंतर तर्कानी आणि या दोघांवर आधारलेल्या प्रत्यक्ष प्रयोगाने हे जरूर आकलन होतं। आत्मा एक प्रकारे दिव्यासारखा आहे। दिव्याच्या प्रकाशात प्रेमालापही होतो आणि भांडणही होतात। दिव्यावर मात्र या कशाचाच परिणाम होत नाही। प्रेमालाप तो वाढवतही नाही आणि भांडण मिटवतही नाही। जे जसं आहे तसे तो केवळ बघत राहतो। त्याच वेळी एक लक्षणीय भाग असा की त्याच्या स्वतःवर कशाचाच परिणाम होत नाही। प्रेमाने तो सुखावतही नाही आणि भांडणाने उद्विग्नही होत नाही। अर्थात ही परिणामशून्यता केवळ वैचारिक स्तरांवरची झाली। दिव्यावर पाणी ओतलं किंवा फुंकर घातली अथवा फोडला तर हे सर्व परिणाम दिव्यावर होऊ शकतात आणि दिवा विझतो। म्हणून दिव्याचं उदाहरण आत्म्याला पूर्णतः लागू पडत नाही। तसंच पाहिलं तर जगातला कुठलाच दृष्टांत आत्म्याला जसाच्या तसा लागू होत नाही, कारण तो या सर्वांच्या अतीत आहेच, परंतु सर्वांपेक्षा तो वेगळा आहे। सर्व काही त्यांनीच निर्माण केलं आहे, तो मात्र कशानेच अथवा कशातूनच निर्माण झाला नाही, तर तो स्वतःच प्रगट झाला, आत्मपणे स्वयंभूपणे। म्हणूनच त्याला कशाचीच उपमा देता येत नाही। निरुपम असा आणखीही एक त्याचा गुण आहे। जगात काहीच सातत्याने टिकून राहत नाही, तो मात्र कधीच नष्ट होत नाही। सर्व जडणघडण किंवा बदल वस्तुतः आत्म्यात, ईश्वरात हे काहीच नाही। तो जसाच्या तसाच, देह पडला तरी तो आहेच, देह धारण करण्यापूर्वीही तो होताच। तो होता म्हणूनच इच्छापूर्तीसाठी योग्य असा देह जीवाला मागून घेता आला ना। म्हणजेच देहधारणेच्या आधी, देहपातानंतर, तसेच देह असताना देखील कुठली एकुलती एक वस्तू सतत असतच असेल तर ती म्हणजे आत्मा होय। झाले बहू, होतील बहू, परंतु या समहा, असा हा थोर पुरुषांच्या लक्षणात असणारा आणि त्याहूनही पुन्हा श्रेष्ठ असणारा पुरुषोत्तम तो हाच। प्रथमच पाहिलेले तिसरे वैशिष्ट्य या आत्म्याचे असे की पंचमहाभूतांसारख्या समर्थ शक्तीचा देखील कुठलाही वार याच्यावर चालत नाही। या कश्चित वाळलेली गवताची काडी प्रचंड वादळाला उडवता येऊ नये किंवा प्रलयंकारी अग्नीला जाळता येऊ नये किंवा हत्तीसारखा वर्षाव करणाऱ्या घनघोर पर्जन्याला वाहून नेता येऊ नये असं प्रचंड दिग्विजयी सामर्थ्य स्वयंभूपणे आणि सतत जो बाळगून आहे तो हा आत्मा ईश्वर. तो कशानेही शोषला जाऊ शकत नाही, तलवारीच्या प्रहाराने तुटत नाही किंवा अग्नीने जळत नाही. अवघ्या विश्वात परिणाम शून्य सतत आणि स्वयंभू असलेली एकमेव महाशक्ती म्हणजेच आत्मा, तोच ईश्वर. त्याला अनन्य भावानी शरण जाणे उचित नव्हे काय? सोहम हंसः.